आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दरवर्षी वीज दरामध्ये बदल करण्याची आणि सबसिडीचं सुसूत्रीकरण करण्याची राष्ट्रीय वीज धोरणाच्या मसुद्यात शिफारस। अटल पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 5 वर्षाची मुदतवाढ। वंदे मातरम गीताला 150 वर्ष झाल्याच्या निमित्तानं यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात विशेष सादरीकरण। आणि भारताविरुद्धच्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारनं आज राष्ट्रीय वीज धोरण 2026 मसुदा जाहीर केला। राज्य वीज नियामक आयोगानं विजेच्या दरांच्या संदर्भात आदेश दिला नाही तर योग्य निर्देशकांच्या आधारे विजेचे दर प्रत्येक वर्षी बदलण्याची शिफारस या मसुद्यामध्ये आहे। ग्राहकांना तसंच रेल्वे मेट्रो आणि विविध उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये सुसूत्रीकरण करण्याची शिफारस यामध्ये आहे। 2030 पर्यंत दरडोई वीज वापर 2000 किलोवॅटपर्यंत आणि 2047 पर्यंत 4000 किलोवॅटच्या पलीकडे घेऊन जाण्याचं उद्दिष्ट या धोरणामध्ये ठेवलं आहे। सध्या हे प्रमाण 1500 किलोवॅटपेक्षा कमी आहे। सिडबीमध्ये 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या निर्णयामुळे 25,75,000 जास्त सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। केंद्र सरकारनं अटल पेन्शन योजनेला 2030-2031 या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। या योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळत राहावी यासाठी कमी पडणारी रक्कम द्यायला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली। सध्या देशभरातल्या 8,66,00,000 अधिक नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यावर त्यांना 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल। लोकशाही बळकट करण्यासाठी त्रुटीविरहित मतदार यादी अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलं आहे। या मतदार यादीत सर्व पात्र आणि कायदेशीर मतदारांचं नाव आवश्यक आहे असंही ते म्हणाले। विविध देशातल्या निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते। 70 देशातले 100 हून अधिक अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीत मतदार यादीमधल्या त्रुटी मोठ्या प्रमाणामध्ये दूर करण्यात आल्या। मतदार यादीतल्या त्रुटी दूर करण्यापासून निवडणुका घेण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया अतिशय कार्यक्षमतेनं राबवली गेली, त्यामुळे 1,00,000 हून अधिक मतदान केंद्रांपैकी एकाही ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची वेळ आली नाही असंही ते म्हणाले। अरवलीमधलं खाणकाम आणि संबंधित प्रश्नांची समग्र तपासणी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचा समावेश असलेली एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं। त्यासाठी खाणकामामध्ये तज्ज्ञ असलेल्या पर्यावरणवाद्यांची आणि शास्त्रज्ञांची नावं 4 आठवड्यात सुचवण्याचे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठानं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांना दिले। ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि देखरेखीखाली काम करेल असं न्यायालयानं सांगितलं। बेकायदेशीर खाणकामामुळे भरून न येणारं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। असं कोणतंही अनधिकृत खाणकाम होणार नाही असं आश्वासनही राजस्थान सरकारच्या वतीनं उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के एम नटराज यांच्याकडून न्यायालयानं नोंदवून घेतलं। एआय नियमन करताना केवळ स्वतंत्र कायद्याचं नाही तर तांत्रिक कायदेशीर दृष्टिकोनाचंही पालन करायला हवं असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर ते काल बोलत होते। डीप फेक सारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मजबूत तांत्रिक साधनांची आवश्यकता असल्याचं वैष्णव म्हणाले। डीप फेकची ओळख पटवण्यासाठी भारत तंत्रज्ञान विकसित करत आहे असंही त्यांनी सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत दुसऱ्या श्रेणीत आहे हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा दावा वैष्णव यांनी फेटाळून लावला। भारतात सध्या 2 लाख स्टार्टअप्स आहेत। सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये भारत येत्या काळात पहिल्या 5 देशांमध्ये स्थान मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज त्यांनी दावोस इथं आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा आणि मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कॅपलन यांची भेट घेतली. देशातल्या आरोग्यसेवेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं देशातल्या 50,000 डॉक्टरांना एआयचं प्राथमिक ज्ञान देणाऱ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते झालं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपचार, रोगनिदान आणि निश्चित निर्णय प्रक्रियेत तसंच आरोग्य आणि संशोधन क्षेत्रातल्या एआयच्या वापराचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी याआधीच 42,000 डॉक्टरांनी नोंदणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात अभिभाषण करायला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नकार दिला आहे. कर्नाटक राज्य सरकारनं विकसित भारत जी राज जी योजनेची अंमलबजावणी करायला नकार दिला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या भाषणातल्या काही मुद्द्यांवर आक्षेप घेतल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी दिली. आपलं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून या समारंभात स्वतंत्रता का मंत्र, वंदे मातरम आणि समृद्धी का मंत्र, आत्मनिर्भर भारत या संकल्पना सादर केल्या जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सजवलेल्या घोडागाडीतून कर्तव्यपथावर येतील आणि विविध सशस्त्र दलांकडून मानवंदना स्वीकारतील. 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे तसंच 13 मंत्रालयं आणि विभागांचे एकूण 30 चित्ररथ सुमारे 2,500 कलाकारांसह या संचलनात सहभागी होणार आहेत. भारतीय लष्कराच्या 18 तुकड्या आणि 13 वाद्यवृंद संचलनात भाग घेणार आहेत. युद्धभूमीवरची विमानं आणि शस्त्रास्त्रांची व्यवस्था यावेळी प्रथमच प्रदर्शित केली जाणार आहे. उद्या म्हणजे गुरुवारी या सोहळ्याची रंगीत तालीम होईल. बांगलादेशातल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 298 मतदारसंघात 1,967 उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. इतर 2 मतदारसंघात सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षानं 285 मतदारसंघात तर जमात इस्लामीनं 243 मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. बांगलादेशात 12 फेब्रुवारीला मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. आगामी T20 चषकातले सामने भारताबाहेर हलवण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुन्हा फेटाळून लावली. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर आयसीसीनं हा निर्णय जाहीर केला. बांगलादेशाच्या संघाला भारतात काहीही धोका नसल्याचं विविध पाहणीत आढळून आल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अभिषेक शर्मानं 8 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीनं 84 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 4 बाद 154 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दरवर्षी वीज दरात बदल करण्याची आणि सबसिडीचं सुसूत्रीकरण करण्याची राष्ट्रीय वीज धोरणाच्या मसुद्यामध्ये शिफारस. अटल पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 5 वर्षाची मुदतवाढ. वंदे मातरम गीताला 150 वर्ष झाल्याच्या निमित्तानं यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात विशेष सादरीकरण आणि भारताविरुद्धच्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.